माझ्या सुंदर मुलांनो, आपले डोळे बंद करा. तुम्ही ज्या पृथ्वीवर बसला आहात त्या पृथ्वी मातेपासून वर आकाशापर्यंत श्वास घ्या. असा विचार करा की तुम्ही पृथ्वीपासून वर आकाशापर्यंत श्वास घेत आहात. तुमचा श्वास पृथ्वीपासून वर आकाशापर्यंत जात आहे व आकाशापासून तुमच्या मधून परत पृथ्वीत जात आहे. अशा प्रकारे प्रतिदीर्घ श्वास घेत रहा. श्वास घ्या आणि सोडा, श्वास घ्या आणि सोडा. जेव्हा तुम्ही असे दीर्घ श्वास घेत आहात तेव्हा तुम्हाला खूप आराम वाटत आहे. तुम्हाला खरच पूर्णपणे आराम वाटत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही कल्पना करा की तुम्ही एक शुद्ध पारदर्शक व रिकामे स्फटिक आहात. तुम्हाला आता तुमच्या शरीराच्या आतील भाग पूर्ण स्फटिक सारखं पारदर्शक व स्पष्ट दिसत आहे. तुमचे मन देखील रिक्त आहे. तुमच्या मनात कोणताही विचार नाहीये. मनात कोणताही प्रकारची भीती नाही. मन पूर्णपणे रिक्त व शांत आहे. मनात खरच काहीच नाहीये. आता तुमच्या शरीराच्या प्रत्येक अंगापासून श्वास घ्या. कल्पना करा की तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक अंगापासून श्वास घेत आहात व तुम्हाला एका पंखासारखे हलके वाटत आहे. तुम्हाला खूप छान व आरामदायी वाटत आहे. आता तुम्हाला स्वतःला आपण एका सुंदर फुलासारखे आहोत असे वाटत आहे। तुम्हाला एका आकाशात उडणाऱ्या पक्षासारखे मुक्त व स्वतंत्र वाटत आहे। तुम्ही तरल म्हणजे हलके आहात, तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही तरल व स्वतंत्र आहात, तुम्ही तरल व स्वतंत्र आहात। माझ्या सुंदर मुलांनो, आता तुम्हाला समजले आहे की तुमच्या भूतकाळातील कुठलीही भीती कुठलेही दुःख आता तुमच्यात नाही। तुम्हाला तुमच्या भविष्याबाबतही कुठलेही दुःख आणि भीती नाही, कुठलेही दुःख नाही, भीती नाही, दुःख नाही, भीती नाही। तरलता आणि सुंदरता घ्या। सुंदर भावनांनी आता तुम्ही आपले दोन्ही हातांचे तळवे 3 वेळा एकमेकांवर घासा आणि प्रत्येक वेळी तुमच्या तळव्यांची ऊब तुमच्या डोळ्यांना द्या। आता हे जाणून घ्या की निश्चयाने व आत्मविश्वासाने तुम्ही जीवनातील कोणतीही परिस्थिती छानपणे हाताळू शकता। अगदी हळुवारपणे डोळे उघडा व सुंदर दिवसाचे स्वागत करा।